कदली तला दिला हो दिन दली तला दिला जान बुद्धांचा आईना
जान बुद्धांचा आईना जान बुद्धांचा आईना
दिन दली तला दिला जान बुद्धांचा आईना
जान बुद्धांचा आईना जान बुद्धांचा आईना
मया भीमाचा महिमा मया भीमाचा महिमा मया भीमाचा महिमा तिनी तायात माईना
मया भीमाचा महिमा तिनी तायात माईना मया भीमाचा महिमा तिनी तायात माईना मया भीमाचा महिमा तिनी तायात माईना
महाड गावाच मन बाबान वाटिवले
मन बाबान वाटिवले मन बाबान वाटिवले
आणि ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्यासाठी सत्याग्रह केला त्या 14 तळ्याचं पाणी आपण स्वतः व दलितांना पाजलं त्यावेळेस सनातनी म्हणायला लागले अरे महाराने तळ वाटवलं महाराने तळ वाटवलं म्हणून जिकडे तिकडे ओरड करण्यात आली आणि ते तळ शुद्ध करायचं म्हणून त्यांनी ते तळ उपसून काढले तळ खाली झाले आता ते शुद्ध करायचं मोठी मजेशीर गोष्ट आहे कि त्याने शुद्ध करण्यासाठी काय केले तुम्हाला माहितीये गाईचं शेण आणि गाईचं गोमूत्र म्हणजे गोमतीर हे एकत्र केले एका ड्रमात घातले आणि एका लाकडाने त्याला डवळले त्याचा झालेला तो घरगुट 5 कोऱ्या सुवासिनीला बोलवले त्यांच्या डोक्यावर तांब्याच्या 5 घागरी दिल्यात आणि तो शेण आणि मूत्र असा झालेला घरगुट त्या घागरीत टाकलाय आणि स्तोत्र मंत्राखाली त्या कोऱ्या सुवासिनी तळ्याच्या दिशेने चालल्यात तळ्यावरती गेल्यानंतर त्या घागरीत असलेला तो शेण मूत्राचा घरगुट अरे त्या ब्राह्मणांनी त्या तळ्यात टाकला सांगा तळ शुद्ध झालं का आणि म्हणून म्हटलेलं आहे तळ महाड गावाच मन बाबान वाटिवले
मन बाबान वाटिवले मन बाबान वाटिवले
तिथं सनातनी गेलं त्यांनी उसून आटिवले
त्यांनी उसून आटिवले त्यांनी उसून आटिवले
शेण मूत्र टाकी त्याच्यात शेण मूत्र टाकी त्याच्यात ते शुद्धच वहीना
मया भीमाचा महिमा तिनी तायात माईना मया भीमाचा महिमा तिनी तायात माईना मया भीमाचा महिमा तिनी तायात माईना
गेल्या पाठी गेलं कुणी कुणात बसणा
कुणी कुणात बसणा कुणी कुणात बसणा
त्या विध विद्यापीठाला नाव कार तुम्हाला जमना मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला तुम्हाला देता येईना पण अरे पण त्यांच्या नावे तुम्ही ज्या गावात राहता ज्या वस्तीत राहता त्या आंबेडकर नगर राहुल नगर नागा बाबा नगर सिद्धार्थ कॉलनी रमाबाई आंबेडकर नगर अरे त्यांच्या नावावर ज्या गावात राहता ज्या वस्तीत राहता काय अधिकार तुम्हाला आणि त्या पूज्य बाबासाहेबांचं नाव एका विद्यापीठाला तुम्हाला देता येईना काय म्हणावं तुम्हाला त्या विद्यापीठाला नाव कार तुम्हाला जमना तुम्हाला गाव त्याची सयच येईना
माया भीमाचा महिमा तिन्ही तायात